Jazz.com
शामची आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुती, रात्र तिसरी, मुखी फुले।
बारकू, भाकर खाल्लं नाही का रे? येतोस ना आश्रमात?
शिवानं विचारलं।
आई वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट।
बारकू आपल्या आईला घाईघाई करू लागला।
कसल्या रे रोज रोज गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई, जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा,
बारकूची आई म्हणाली। बारकू खरंच निघाला। त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत। त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या। बारकू आणि शिवा जलदगतीने निघाले। वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते।
बोलो बंसरी धरिनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार,
अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती। बारकू व शिवा आले तो शेवटचे सप्तमीचे श्लोक म्हटले जात होते।
अहिंसा सत्य स्थेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीर श्रमास्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चये।
श्यामने गोष्टी सुरुवात केली। आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे। लहानपणी मला फुलांचा फार नाद होता। फुलासारखी सुंदर पवित्र वस्तू या जगात कोणतीच नसेल। पृथ्वीवरच्या फुलांनी, आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनात अनंत परिणाम केले आहेत। माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद। पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत। जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा, नाना फुलझाडे शेतावर होती। माझे वडील गणपतीचे मोठे भक्त। दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे। खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीच वाहिल्या नाहीत। वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा घेऊन येतील।
देवाला साधी दुर्वा वाहावयाची, ती तरी चांगली नको का?
असं ते म्हणत। माझ्या वडिलांपासून फुलांचं वेड मी घेतलं, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो। मी फुलांसाठी पहाटे उठत असे। आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते। बकुळीची फुले फारच सुंदर आणि सुवासिक असतात। त्यांच्यातही मध असतो। लहान लहान जणू मोतीच ती। बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावायचा। सकाळी फुले जमवून ठेवावयाची आणि 10 वाजता शाळा सुटून झाल्यावर त्यांचे हार करावयाचे। वडील ते देवळातील देवांना नेऊन घालत। सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची, सायंकाळी गुलाबाक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे। दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलाबाक्षीवरचीही फुले मी आणत असे। त्यांना थोडीच ती हवी असत। फुलांची आवड आहे कुणाला? देवपूजा कुणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत। फूल तोडून कुणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट्ट केसात खोवतील। फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमय सौंदर्य मूर्ती असं मला वाटतं. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी ती जमवत असे. गुलाबाक्षीच्या फुलांसाठी मुला मुलीत भांडणे व्हावयाची. गुलाबाक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब बारीक कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलाबाक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची कितीतरी प्रकार. गुलाबक्षीचे काळे मणी फार सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलाबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ. बायका निरनिराळ्या तऱ्हेने त्या गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेसावयास जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. त्या दिवशी मी निश्चय केला, आज आपण सारी फुलं आणावयाची. लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या असं मी ठरवलं. गुलाबक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचं ठरवलं. बाहेर ऊन होतं तरी मी निघालो. एक फडकं बरोबर घेतलं होतं. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या आणि गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलाबक्षीच्या कळ्या मी तोडून आणल्या. गुलाबाक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुभे म्हणतात. सारे घुभे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतलं. त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, श्याम, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा मिळणार नाही हो. मग बसशील रडत. माळेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी 4 आणून ठेव.
मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत. तू माळ करतेस का?
मी विचारलं. आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते. घरात डेखे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो. परंतु ताम्हणातील फुलं नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुलं परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली.
काय रे हे, पाणी से ठिबकते आहे? कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते.
तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावीत त्यांना. एवढा काय आधाशासारखा गेला सुतावीळ होऊन? आई मला बोलत होती. तोच शास्त्रीबुवांकडची, धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुलं आली.
श्यामनं तुमची सारी आणली का फुलं तोडून? एकही ठेवली नाही यांनी आम्हाला,
बाबी म्हणाला.
का रे श्याम्या, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास फुलं?
बापू म्हणाला.
चोरट्यासारखा नाही, मी नेहमी नाही वाटेत येत तुमच्या.
मी म्हटलं.
पण नेहमी सारेजण आपण बरोबर जातो ना,
बन्या म्हणाला.
तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवलं होतं का माझ्यासाठी?
मी विचारलं.
पण मी माझ्या परडीतलं देत नव्हतो का तुला? तू फणकऱ्यानं निघून गेलास. मला का नाही थांबलात, बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा सूड घ्यावयाचा होता वाटते आज,
बाबू म्हणाला. माझी आई सारं ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या, बापू ही घ्या तुम्हाला फुलं, पुन्हा नाही हो श्याम असं करणार, नाही ना रे श्याम, असं म्हणून आईनं त्यांना फुलं दिली.
श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरायचास तू का? आत्ताच येतोस, आपण छोप्पा पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडकं दे तो खेळ खेळू,
बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झालाय, उद्या खेळा हो बन्या बापू. मुलं गेली, माझं तोंड गोरोमोरो झालं होतं. आई मला म्हणाली, श्याम दुसऱ्याच्या घरची फुलं त्यांना न सांगता सवरता आणू नयेत, त्यांना विचारून आणावीत, आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी, परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुलं तोडून आणणं. तू आधीर झालास परंतु पदरात काही पडलं नाही, फुलांना झाडावर नीट फुलू द्यावं, बाहेरच्या पाण्यात कळ्या कितीही वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत, आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही, घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही, झाडं म्हणजे फुलांच्या माता, झाडं कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवतात, झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात, फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा, आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील, बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना, कोठे गेली तरी देवालाच मिळतील, आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असं वाटू नये, देवाला ते आवडणार नाही, देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा, देवाला एक फूल मिळाले तरी पुरे, परंतु नीट फुललेले व्हा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेला वाईटच वाटले. आई आपल्या मुलांना मांडीवर खेळवते, घरात वाढवते, मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते, त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात, रसमय गंधमय करतात, विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत, अर्धवट कामं नीट फुलत नाहीत, फळत नाहीत, जगात अर्धवट काही नको, जे कराल ते नीट नेटकं संपूर्ण यथासांग करा, उशीर लागला तरी हरकत नाही, काहीतरी विडवाकडं करण्यापेक्षा न केलेलं बरं. माझी आई मला म्हणे, श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे.
अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनी संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडिओज पुणे, नाटकवाला प्रस्तुती.